माझ्या बरोबर आहेत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर आणि आज आपण बोलतोय पाऊस हा फक्त शेतकऱ्यांसाठीच नाही तर सगळ्यांसाठी महत्वाचा का असतो.
निर्यात ज्यावेळेला कमी होते त्यावेळेला चिंतेचं वातावरण असतं, कारण आपली शेतमालाची निर्यात, आपल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची निर्यात हा एक मोठा घटक असतो भारताच्या अर्थव्यवस्थेला स्थैर्य देणारा. पण 24 महिने झाले आपले, म्हणजे हा 24वा महिने की निर्यात पूर्णपणे आपली घटती आहे, शून्याच्या पातळीवरती आलेली आहे. त्यामुळे हे सगळ्यांनाच काळजी वाटावं असं प्रकरण आहे. फक्त त्याचं दिसतं कसं की दृश्य परिणाम म्हणून शेतकऱ्यांनी आणि भाज्या वगैरे एवढ्यापुरतीच आपण बोलत असतो, पण तुम्ही प्रश्न चांगला विचारलात, महत्वाचा विचारलात, त्याच्यामुळे बाकीच्या परिणामांची ही माहिती देता आली. त्यामुळे पाऊस तसं सगळ्या आपल्या सगळ्या जगण्यालाच खरं म्हणजे व्यापून राहिलेलं आहे असं म्हणायला हवं.
आणि त्यामुळेच या पुढच्या वर्षभरात, कारण ते धरणातलं पाणी जे आपण रोज वापरतो ते शेतीसाठी सुद्धा वापरता येऊ शकतं. तर आपण दाढी करत असताना, आपली स्कूटर धुत असताना तो पाण्याचा कसा किती वापर करावा, आणि एकंदरीत रेन वॉटर हार्वेस्टिंग वगैरे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, जे मागच्या महिन्यात बाय द वे एक रेन वॉटर हार्वेस्टिंगची अख्खी सिस्टम मी एका सोसायटीला फ्री दिली रेड एफ एम आणि उर्ध्वम तर्फे, की हे लोकांनी बघून करावं जास्तीत जास्त.
नाही, खरंच करायला हवं. आणि याचं कारण असं की तुम्ही ऑस्ट्रेलियाचा मग अशी दाखला दिला, ऑस्ट्रेलियामध्ये कुठलाही नागरिक स्वतःच्या बागेला, बागेतल्या परतातल्या झाडांना पाणी घालताना आढळला नळाने, तर त्याला ऑन द स्पॉट $200 दंड होतो.
बापरे.
हा म्हणजे पुणेकरांना सर्वोदय सकाळ तिथे दंड भरावा लागेल. सगळे जर ऑस्ट्रेलियामध्ये गेले तर 200 पाण्याची व्यवस्था आहे.
$200 म्हणजे $10,000
दिवसाला तिथल्या तिथे खेळी जायचं, चिरीमिरी देऊन सोडून घ्यायची व्यवस्था जशी पुण्यामध्ये असते तशी ऑस्ट्रेलियामध्ये नसल्यामुळे तो दंड भरावा लागतो. आणि पाण्याविषयी जगात अनेक असे काटेकोर नियम केलेले, हॅम्बर्ग सारख्या शहरांमध्ये पूर्णपणे हे पुनर्रचित पुनर्वापर करतात पाण्याचा, प्रत्येक पाण्याचा थेंब वाचवतात. त्यामुळे हे सगळं आपल्याला करावंच लागणार आहे. त्यामुळे पावसाला किती एकंदर आपण जबाबदार धरायचं आणि आपली बेजबाबदारी किती वाढवायची हा खूप महत्वाचा धडा आहे. आणि मला वाटतं या दुष्काळाने जरी तो शिकवला तरी महाराष्ट्राचं काही प्रमाणात बलं व्हायला मला वाटतं निश्चितच मदत होईल.
ऑन दॅट नोट, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, धन्यवाद सर.
धन्यवाद.